Buzz.com. पुरंदरचा लढा शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत निकराचा आणि पुढच्या काळावर परिणाम करणारा असाच ठरला. पुरंदर जेव्हा जयसिंहाच्या फौजांनी जवळजवळ ताब्यातच घेतला होता, तेव्हा शिवाजी महाराजांनी परिस्थितीचा नेमका अंदाज घेतला. हा भलताच कठीण काळ होता. शिवाजी महाराजांनी आता जयसिंहांची भेट घेऊन हा संघर्ष थांबवणे हाच योग्य पर्याय असल्याचं समजून घेतलं. त्यानुसार शिवाजी महाराजांनी जयसिंहांची भेट घेतली. याबाबतीत बोलायचं तर जयसिंह आणि औरंगजेब यांच्यात झालेला पत्रव्यवहार समजून घ्यावा लागेल. 11 जून 1665 साली औरंगजेबाला पाठवलेल्या एका पत्रात मिर्झा राजे जयसिंह म्हणतो, सकाळी सकाळी दूताने आणलेल्या बातमीनुसार शिवाजी भेटीसाठी आला होता, पण मी निरोप पाठवला की तो जर सगळे किल्ले परत देण्यास राजी असेल तरच पुढची बोलणी करता येतील. शिवाजी महाराजांनी ही गोष्ट मान्य केली होती. या पत्रावरून सहज समजतं की शिवाजी महाराजांना काहीही करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जयसिंहांकडून आणि पर्यायाने मुघलांकडून चालला होता. शिवाजी महाराजांना आता तह करणं भागच होतं, कारण तूर्तास इतर कुठला मार्ग अवलंबता येणं शक्यच नव्हतं. खूप मोठ्या संघर्षानंतर महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यावर हे मोठंच संकट होतं. शिवाजी महाराजांनी पुरंदर मुघलांच्या हवाली केला. या वाटाघाटीत जयसिंहाने शिवाजी महाराजांकडे सगळेच किल्ले मागितले. या उलट या तहात सवलती मिळाव्या याचा प्रयत्न शिवाजी महाराज करत होते. जयसिंहाने शिवाजी महाराजांना जरी नेमके कोंडीत पकडले असले तरी त्यांना अगदीच अस्वस्थ करणे योग्य नाही, कारण त्यामुळे ते विजापूरचा पाठिंबा मिळवू शकतील याची भीती जयसिंहाला होतीच. शिवाजी महाराज मुघलांशी लढत होते तेव्हा विजापूरकरांची कसलीच मदत त्यांना झाली नव्हती. कदाचित यावेळी आदिलशाह शिवाजी महाराजांच्या मदतीला आला असता तर या लढ्याचे चित्र वेगळे असते. पुरंदरच्या तहाच्या अटी शिवाजी महाराजांसाठी खूपच नुकसानदायी होत्या. या अटींनुसार सुमारे 16 लाख उत्पन्नाचे 23 किल्ले मुघलांना द्यावेत, राजगडसह सुमारे 4 लाख उत्पन्नाचे 12 किल्ले शिवाजी महाराजांकडेच राहतील, पण त्यासाठी त्यांनी बादशहाशी निष्ठा राखायला हवी. या तहानुसार शिवाजी महाराजांचे पुत्र युवराज संभाजी यांना 5,000 मनसबदारी देण्यात आली. या तहावेळी सुद्धा शिवाजी महाराजांनी आपला स्वाभिमान दाखवण्यात कुठेही कुचराई केली नाही. महाराज म्हणतात, मला मनसबदारी किंवा चाकरी आदी गोष्टी नकोत. दक्षिणेतल्या मोहिमात माझी नेमणूक झाल्यास मी माझी कामगिरी बजावेन. या तहात विजापूरच्या इलाख्याबद्दल महाराज म्हणतात की 4 लाख होऊन उत्पन्नाचा भाग माझ्या ताब्यात आहे. विजापूर राज्यातील सांगली कोल्हापूर हे 5 लाख होनांचे मुलुख मला द्यावेत. शिवाजी महाराजांचे अत्यंत महत्वाचे आणि बळकट किल्ले मुघलांना मिळाले होते. पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, लोहगड असे एकाहून एक मजबूत आणि महत्वाचे किल्ले मुघलांकडे गेले. शिवाजी महाराजांकडे राजगड आणि तोरणा हेच महत्वाचे किल्ले उरले. या तहानंतर शिवाजी महाराजांकडे खूपच कमी प्रदेश उरला. त्यांच्या मूळच्या पुणे जहागिरीपैकी केवळ 4 लाख उत्पन्नाचा प्रदेशच आता फक्त हातात होता. मध्य आणि दक्षिण कोकण आणि प्रतापगड आणि जावळी शिवाजी महाराजांच्या ताब्यात राहिली. मुघलांनी महाराजांना शक्तिहीन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यानंतर मुघलांनी केलेली एक कृती शिवाजी महाराजांना मुळीच आवडली नाही. मुघलांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला आपल्या बाजूने घेतले आणि आपला ताबा जंजिऱ्यापर्यंत वाढवला. पुरंदरच्या तहानंतर मुघलांनी केलेला हा अपमान महाराजांनी संयम दाखवत सहन केला. जंजिरा शिवाजी महाराजांच्या मुलखात असताना मुघलांनी असं करणं हे मुजोरपणाचं होतं, पण तरीही शिवाजी महाराजांनी ही गोष्ट जाऊ दिली. पुरंदरच्या तहाच्या अटी महाराजांना शक्तिहीन करणाऱ्या होत्या. औरंगजेब मात्र एवढं होऊनही या तहाच्या बाबतीत खुश नव्हता. त्याला शिवाजी महाराजांचे सगळेच किल्ले हवे होते. भविष्यात कदाचित एक मोठी भरारी घेऊन शिवाजी आपल्याला सळो की पळो करून सोडेल ही भीती कदाचित त्याला असावी. जयसिंह मात्र त्यानं केलेल्या तहाबाबतीत समाधानी होता, कारण शिवाजी महाराजांना खूपच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तर विजापूरची मदत घेऊन ते मुघलांची भिडायला कमी करणार नाहीत याची त्याला भीती होतीच. या उलट विजापूरच्या विरोधातल्या मोहिमात शिवाजी महाराजांची मदत घेणे जास्त फायद्याचे हेच धोरण तूर्तास तरी जयसिंगाच्या डोक्यात होते. त्यामुळे हा तह करताना जयसिंगाने जास्त ताणून धरले नाही, पण तह शिवाजी महाराजांसाठी नुकसानदायी ठरायचा तो ठरलाच. पुरंदरचा प्रश्न मिटवून मुघल आता विजापूरच्या मागे लागले. या मोहिमेचा आग्रह दस्तूर खुद्द औरंगजेबाने केला होता. जयसिंह विजापूरच्या या मोहिमेला फारसा उत्सुक नव्हता असंच दिसतं. त्याचं कारण लढाईसाठी लागणारा तोफखाना तेव्हा त्याच्यापाशी नव्हता, वाहतुकीची योग्य साधने नव्हतीच. साहजिकच या मोहिमेत ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मुघलांना मदत केली. फलटण, मंगळवेढा आणि ताथिवडे ही ठिकाणं मराठ्यांनी मुघलांना मिळवून दिली. मुघल जेव्हा विजापूरच्या दिशेने सरकत होते तेव्हा विजापूरनं निकराचा प्रयत्न केला. 25 आणि 28 डिसेंबरला उभय सैन्यात जोरदार लढाया झाल्या. विजापूरच्या किल्ल्याचं रक्षण करायला 30,000 सैन्य सज्ज होतं. जयसिंहाला वाटत होतं तितकं हे युद्ध अजिबातच सोपं नव्हतं. सतत युद्धाचा सामना करणं आता जयसिंहाला अशक्य झालं होतं. विजापूरची सत्ता सहजासहजी वाकली जाणार नाही याची खात्री पटताच जयसिंहानं माघार घ्यायचं ठरवलं. 5 जानेवारी 1665 रोजी जयसिंहानं या युद्धातून माघार घेतली. 11 जानेवारी 1665 ला तो परतत होता, मात्र विजापूरनं त्याचा पाठलाग सुरूच ठेवला होता.